काल तुझं आणि तुझ्या बायकोचं कडाक्याचं भांडण झालं ना?
छे काय तरीच काय
काय तरीच काय? मग तुझी बायको रागा रागाने तुला बदला लुंगी असं का म्हणत होती?
अरे बाबा, ती मला सांगत होती लुंगी बदला
असं होय. अरे पण लेका, लुंगी बदलायला का सांगत होती?
लग्नाचा वाढदिवस होता म्हणून तिनं मला नवीन लुंगी घेतली आणि मी बी तिला नवीन चोळीचं कापड घेतलं. तर म्हणते कशी,
बाई चोळीला कापड पुरणा कसग चोळीला ग कापड पुरणा.
कसग चोळीला